सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत. मॉर्निंग नंबर वन मध्ये विद्यार्थ्यांना वाढलेलं वजन उचलावं लागतंय दप्तराचं, आणि ह्या वजनामुळे त्यांची वजन कमी होत चाललेली आहेत. पाठदुखी आणि कुबड येण्याचे प्रकार घडायला लागलेले आहेत. जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोललो की बाबा रे, फक्त वह्यान पुस्तकांचं हे वजन नसतं तर त्यामध्ये इतर ऍक्टिव्हिटीज साठी लागणाऱ्या साहित्याचं वजन सुद्धा असतं. काही ऑप्शन्स करण्याची आता खऱ्या अर्थानं गरज भासायला लागलेली आहे. शाळांनी असे लॉकर्स अवेलेबल करून देणं विद्यार्थ्यांना जिकडे त्यांचं सामान ते ठेवू शकतील, मग ते क्रिकेट किट असेल, स्केटिंगचे त्यांचे बूट्स असतील किंवा इतर गोष्टी ज्या त्यांना कॅरी करायला सांगितलं जातं, ह्या गोष्टी ठेवण्यासाठी काही महत्वाच्या लॉकर सिस्टीम्स शाळांमध्ये असण्याची गरज आहे. काही शाळांमध्ये या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन केलं जात आहे, पण अजूनपर्यंत सगळ्या शाळांमध्ये या गोष्टी अवेलेबल करून दिल्या जात नाही. म्हणून परिणामी विद्यार्थ्यांना रोज या गोष्टी कॅरी कराव्या लागतात. बरं, पेरेंट्स दररोज विद्यार्थ्यांसोबत जाऊ शकत नाही आणि दररोज त्यांना कोणीतरी असिस्टंट आपण देऊ शकत नाही, त्यामुळे लॉकर सिस्टीम करणं ही एक महत्वाची प्रोव्हिजन असणं गरजेचं आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर या विषयासंदर्भात तुमच्याही मनात काही गोष्टी असतील 6601935 वर नक्की शेअर करताय. तुम्ही बजाते राहो.